भोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
भोला पंढरीनाथ महाराज की जय अग 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 ये उदे अग 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 उदे अग 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 ये उदे अग 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 उदे अग अग ये उदे अग 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 उदे अग 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 उदे
कुणाला अक्कल येऊ दे कुणाला अद्दल घडू दे
अरे ह्याला अक्कल येऊ दे
अग पण झालं तरी काय ग
यो माझा ऐकतच नाही
ऐकत नाही
वय ऐकत नाही
अग पण काय ऐकत नाही ग
मी आयाला म्हणलं घरातली पीडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येओ आणि येड्यानो आता नीट ऐका बर का घरची लक्ष्मी सुखात राहो
अग म्हणजे काय ग
अरे अजून समजलं नाही तू मसनी
नाही ग
ऐका मळवट फासून दगडाला काय कळतंय का मळवट फासून दगडाला देवी म्हणती माणस पण हाड मासाच्या पायला अव आमच्या सारख्या बायांना दासी करती माणस मग अशा माणसांना घडूच दे
अग घडूच दे की
गप
अव काय आलं
अगं तुझं काम चूल आणि मूल जा गप घरात बस की
अस मग तुमचं काम काय आहे
माझं काम बाहेर जाणार मजा करणार जीवाची मुंबई करणार
ये बघा सुरू झालं यांचं
काय सुरू झालं ग
कंपॅरिजन
कोणतं रिझन
कंपॅरिजन
म्हणजे काय ग
बया तुलना
मला ना
तुला ना कळना सोडा आता तुम्ही माझ ऐका
बोल की
बायान बाप्य खर तर देवाजीची लेकर आहेत की
नाही
मग कंपॅरिजन करणारे तुम्ही आम्ही कोण र आता असं करेल त्याच गाठुळ होईल
गाठुळ होईल
वाटुळ होईल
वाटुळ होईल
अग ग ग ग
गाठुळ होईल
अग अग अग
वाटुळ होईल
अग अग अग
गाठुळ होईल
अग ग ग ग ग
वाटुळ होईल
अग 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 ग ग ग
अग ग ग ग अग येऊ दे अग ग ग ग अग गडू दे अग ग ग ग अग येऊ